93.5 Red FM पे
आला रे आला संग्राम आला
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर नमस्कार, मी आहे संग्राम. कपूर अँड सन्स नावाचा सिनेमा आज रिलीज होतोय, ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि फवाद खान हे भाऊ भाऊ आहेत. आणि सिद्धार्थला माझ्या टीमनी भेटल्यावर इंडस्ट्री मध्ये तुझा कोण भाऊ आहे किंवा कोणी तुला भावासारखं ट्रीट करावं असं विचारलं.
I think in the industry it would be cool to have like a cool brother like Sanjay Dutt or Salman Khan, you know. They'll be protective, cool, bad boys, yeah. And you know, and I met him, unki energy aisi hai ki har kisi ko wo chahte hain ki you know ki khayal rakhe, bahut protective hai aur and his advice is sometimes great and very entertaining and funny.
काय आपल्याकडे एवढं कौतुक या दोघांचं होतं ना मला बऱ्याच वेळा कळतच नाही. आणि थोडीशी वॉर्निंग, फार यांना भाऊ भाऊ करून खूप भाव देऊ नका. उद्या शिकारीवर नेतील किंवा ड्राईव्हला किंवा कुठली तरी वस्तू तुला लपवायला देतील, सांभाळून बरं का. बाकी काय नाही, तूही मला लहान भावासारखा आहेस म्हणून सांगतोय. कमिंग अप इन जस्ट बिट. नाइंटी 93.5 रेड एफ एम बज जाते रहो.